Thank you. సుతార్థచరితం వందేయతిం మాధవం దూలా జగద్గురు శ్రీ జ్ఞానేశ్వర మహారాజు కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామీ స్వరూపానంద మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామీ మాధవనాథ్ మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామీ మకరందనాథ్ మహారాజ్ కీ జయ. సదసంతన కీ జయ. జయ జయ రఘువీర సమర్థ హరి. అర్జున్ చాయ ఇశ్రేమయ్య సత్యంద్రాజ్ मी स्वामी माधवनाथ बोध प्रसाद सेंटर यूएसए तर्फे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या केंद्रालाची सुरुवात देखील आपण नेहमीप्रमाणेच मनोबोधाच्या निरूपणापासून करणार आहोत. आजच्या मनोबोधाचं निरूपण सद्भक्तर सौ मंजिरी पिंडवाने करणार आहे. मंजिरी तू आहेस का?
हो
येतो.
श्रीराम మణిలోచని శ్రీహరిగోత్సాహే జనీజారీరాహే సమోసాత్మాత్మాకరమోత్మాత్మా. ఆజ श्लोक क्रमांक विचारी हा दिवे करता घेतला आहे. गीता उपनिषदातील दार साध्या सोप्या मराठी भाषेत आणण्याचे लक्षण कार्य मनोबोधाद्वारे हे शब्द उद्योगाचे अर्थाने खूप मोठे आणि मार्मिक आहेत. पहिल्या चरणात समर्थनात मनी लोचन लोचित आहे. लोची या शब्दावर चिंतन करताना वाटते त्याला थोडी पार्श्वभूमी असावी. समर्थांनी तिच्या चार श्लोकांमध्ये क्रमाने दोन भाग भागतो ज्याचा ते इथे उल्लेख करीत आहे. जो कर्म साधना तसेच सेवा समर्पण स्वार्थ त्याग या मार्गाने चालत असतो त्याला समर्थ इथे संबोधित आहेत. अशा भक्ताला साधकाला क्रमशः ज्ञान प्राप्ती होते. प्रथम आपल्या अंतःकरणात भगवंत व मग सर्व जगतात तो कसा मिळून राहिला आहे त्याचा त्या दर्शनाचा तो अभ्यास करतो. या वचनाला आधार सर्व संत संतांच्या वाङ्मयातून मिळतो. अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्यासी असे ज्ञानोबा माऊली म्हणतात. तर कांदा मुळा आई भाजी अवघी विठाबाई माशी असे संत चालका माळी म्हणतात. नामात द्रावे श्वाना पाठी कुंडी कैसी खाशी रोटी असे नामदेव महाराजांचा अनुभव तर चैतन्य महाप्रभू हे उमललेल्या गुलाबाकडे बघून माझा भगवंत म्हणून धावत असत. भक्त प्रल्हादांना खांद्यात विष्णू दिसत असे. स्वामी स्वरूपानंदांकडे कोणी भेटण्यास गेला तर त्यांचे स्वामीजींचे हात अधिक चोरलेले असत. मनी लोचन श्री हरी लोचित आहे जमीन जाणता भक्त होऊही आहे. अशा प्रकारे ज्ञान विज्ञान प्राप्त झालेल्या महापुरुषाला समर्थ जाणता भक्त असे संबोधित आहेत. एकीकडे लोकांतात चार चौघांसारखे जीवन जगत असताना अंतरंगात मात्र हा भक्त ज्ञानाच्या दूध खोलीत असतो. आणि एवढे असून सुद्धा तो लोकांच्या सुख दुःखाशी समरस होऊ शकतो. शक्य तितकी त्यांची सेवा करीत राहतो. भगवंत त्याची माया ओळखून मग तो सुखमय त्यात संचार करताना दिसतो. अशाला समर्थ जाणता भक्त संबोधित आहेत. मोठे स्वामीजी म्हणायचे जर बोध प्राप्त झाल्यावर 10-12-15 वर्षे मिळाली तर मग अगदी मस्तीत जगावे. हा हे मस्जिद जगणं म्हणजे जाणता भक्त होऊन राहणे. मात्र हे सर्व असूनही समर्थ पुढच्या चरणात म्हणतात की गुणी प्रीती राखे क्रमू साधनांचा. सर्वच संत ज्ञान प्राप्तीनंतर सुद्धा दोन गोष्टी असताना दिसतात, एक म्हणजे सगुण प्रेम आणि दुसरी म्हणजे साधना. याचे एक कारण म्हणजे आता हे इतके त्यांच्या आंगवली पडलेले असते की ते सहजच होत राहते. आधी होता संत संग तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाणीना. जसे मुंडलेकर महाराजांच्या सर्व पेशींमध्ये देखील रामनामाचा अखंड जप चालत असतो. मात्र दुसरा अर्थ आपल्यासाठी अधिक हिताचा आहे, ते म्हणजे हे सर्व ते लोककल्याण प्रत्यक्ष करतात. मोठे स्वामीजी म्हणत की मी उद्या शर्ट पॅन्ट जीन्स काही जरी घातले तरी माझे निरूपण तसेच होईल, मात्र ऐकणाऱ्याचा तर भाव आहे हे सांगता येत नाही. त्यामुळे आपल्या अवतीभोवतीच्या साधक विश्वाच्या हिताकरता ते सगुण भक्ती साधना यांची कास कदापि सोडत नाही. अशा प्रकारे अंतरंगात उमजलेले ज्ञान जो बाहेर पाहायला शिकतो, आपल्या पूर्वताच्या सृष्टीची जगताची सेवा करतो व ज्ञान प्राप्त होऊन सुद्धा सगुण भक्ती व साधनेची कास सोडत नाही, असा जाणता भक्त आपले जीवन धन्य करून घेतो. जगी धन्य पुरास सर्वोत्तमाचा. स्वामीजींचा अभंग आहे ना, आनंदात म्हणलो आनंदात म्हणलो गुरु कृपे करून या पूर्ण ब्रह्म झालो, हे उद्गार धन्यतेचे आहेत. केवळ ज्ञान प्राप्तीमध्ये नव्हे तर अशा प्रकारे जीवन जगण्यात घडवण्यात या प्रवासामध्येही धन्यता आहे. इवले स्वरूप लावी अले द्वारी त्याचा वेलू गगनावरी गेला ह्यात धन्यता आहे. अनुग्रहाच्या वेळी आपल्या परम कृपाळू गुरु माऊलीने दुधाचे बी आपल्या अंतःकरणात पेरले. त्या बीजाचा जेव्हा वृक्ष होईल तेव्हा आपले जीवन धन्य होईल. हे आपल्या सर्वांबाबत ह्याच जन्मात घडून ही स्वामीजींच्या चरणी प्रार्थना. श्लोक पुन्हा उद्धृत करून मी माझे निरूपण थांबवते. मनी लोचनी श्री हरी तुळशी आहे, जनी जाणता भक्त होऊन राहे. गुणी प्रीती राखे क्रम साधनाचा, जगी धन्य तोडाच सर्वोत्तमाचा. हरी ओम तत्पर.
मंजिरीच्या या अत्यंत गोड आणि अभ्यासपूर्ण अशा अनुभवानंतर आपण आता पुढच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. यानंतर सद्भक्त सौ कुंदा धर्माधिकारी आपलं मनोगत सादर करतील. धर्माधिकारी काकू जवळपास गेली 30 वर्ष म्हणजे 1982 पासून आपल्या केंद्रात येत आहेत. 1985 साली त्यांना स्वामी माधवनाथांचा अनुग्रह लाभला. आतापर्यंत त्या जवळपास 7-8 वेळा युएसएला आलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळी न चुकता ते आपल्या केंद्रात उपस्थित असतात. तर आता मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत सादर करावं. काकू
माझा
आवाज
ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. 15 दिवसांपूर्वी गौतम सराला फोन आला की तुम्ही मनोगत व्यक्त कराल का. ती स्वामीजींची इच्छा नवे आज्ञा जाणून मी लगेच होकार दिला आणि 1981-82 सालातल्या आठवणी माझ्या भोवती रुंजी घालू लागल्या. 1981 साल होत. आमचे शेजारी स्वामी स्वरूपानंदांचे अनुग्रहित. स्वरूपानंद केंद्रात स्वामीजींच्या फोटोकडे पाहत मी प्रार्थना करत असे. मला तुम्हाला पाहिजे आहे तुमचं प्रेम उपदेश प्रवचन सारं मला अनुग्रहायचंय आणि माझी प्रार्थना खरोखरच गुरुदेवांपर्यंत जाऊन पोहोचली. माझे काका मला घेऊन 47 मिलयममध्ये म्हणजेच रामराज्यात गेले. 5-10 मिनिटांनी स्वामीजी आले. गुलाबाच्या गिंडाप्रमाणे प्रसन्न चेहरा दमदार काल आणि हात जोडून सर्वांचे नमस्कार स्वीकारत येणारे स्वामीजी कोहळ्या उन्हाप्रमाणे कांतिमान आणि हसतमुख सरला. ते त्याच क्षणी माझी गुरुमाऊजी मला भेटली. माझे हात उरण टाळत होते. स्वामीजींचं दर्शन कधी होईल याची मी वाट पाहत होते. अखेर इतक्या वर्षांची प्रतीक्षा संपली. स्वामीजींच्या पदस्पर्शानं मी पावन झाले. स्वामीजी म्हणत होते, येत जा. आणि रोजच केंद्रात जाणं सुरू झालं. पुढे 1985 साली दिवाळी स्वामीजींनी मला अनुग्रह दिला. ध्यान कसं करायचं, नाम कसे घ्यायचं हे शिकवलं आणि माझी साधना सुरू झाली. स्वामीजी प्रवचनातून उपदेश करत आम्हाला अगदी साधा, सात्विक आणि थोडा घ्यावा. पिण्याकरता दोनच गोष्टी, पाणी आणि दूध. आहार म्हणजे नुसतं खाणं पिणं नव्हे, गरज डोळ्याला पाहावी ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठलाचं रूप, वाचारक सद्ग्रंथ, ज्ञानेश्वरी, दासगज अशी ही गंगाबंदी नको गरज. कानाला गर्दीतील गर्दीतील नको, ऐकावे अभंग, प्रवचन, जीवन शक्य म्हणून मौनात नाही तर मानात असावं, खताला कशी पूजा करावी, कामं करावी, घरातील सर्वांना गोपालकृष्णांची रूप मानून व्यवहार करावा आणि काम संपलं ना की दोन्ही हाताने परमेश्वराचे पाय घट्ट धरून ठेवावे, पाय चालतील ते त्याची प्रदक्षिणा व्हावी. अशा प्रकारे वागत स्वामीजींनी सतत अनुसंधानाकडे अगदी सहजपणे नेलं. प्रवचनाचं भरपूर विनोद करेल आणि सर्वांना खूप हसवत, पण त्यातूनच तेथट दिशी तत्वशास्त्री कळेल. स्वामीजींबरोबर बारामती, गोंदवगड, सज्जनगड, पावस, पंढरपूर या आनंद यात्रेतून आनंदाची बरसात होत असे. साधनेला वेळ येत असे. रामनवमीची पोथी स्वामीजींकडून ऐकणारी परवाई. क्षणोक्षणी स्वामीजी भावविभोर होत, स्वतःमध्ये अंतरत उतरत, डुबी मारून येत, त्यांच्याबरोबर जीवाशिवाची भेट प्रत्येकाला अनुभवता येत असे. राज्य सराफांनी केलेली स्वामीजींची तुला हा प्रसंग आयुष्याचा सुवर्ण क्षण होता. रुक्मिणीनं तुलसी पत्रानं देवाची तुला केली. साधक वर्गाला वाटत होतं आपणही गुणांची पत्री त्यात टाकावी. सतत 14 वर्ष म्हणजे 1 तपाहून जास्त रोज सकाळ संध्याकाळ स्वामीजी भेटत. त्यांची प्रवचनं, सत्संग, ब्रह्मसूत्र, योगसूत्र, सामुद्र 65, त्यांचं गुण पाळणं, त्यांची प्रेम करुणा, पूजा करणं, त्यांनी केलेली सरलापाईंची पूजा, त्यांनी म्हटलेलं भीमरूपी स्तोत्र इतक्या फायदेच्या जरात ऐकायला मिळालंय. त्यांचा हरी हरी उद्गार अजून कानात येणारच आहे. त्यांच्या आजारपणात जोशी हॉस्पिटलचं जागा होतं पंढरपूर. सर्वजण बारीतून त्यांचं दर्शन घेत होते. देव आजारी, तर आजाराचं कोणतंही चिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर नव्हतं. पुलट ते सर्वांना आनंदाचं पान करत होते, आनंद वाटत होते, आनंद उठत होते. डॉक्टर सरदेसाई त्यांना तपासायला आले. ते त्यांनी डॉक्टर कसे आहात तुम्ही? स्वामीजींच्या सहवासात प्रेम आनंदाची उधळण होती. साधना सहजपणे सुरू राहिली. अनुसंधानात सहज राहता आलं. कोणताही निर्णय घेताना, प्रश्न सोडवताना स्वामीजींना हे आवडेल का, ते काय म्हणतील, त्यांना काय वाटेल हा विचार असेल. त्यामुळे निर्णय आपोआप योग्यच होत असत. अशा प्रकारे दिवस जात होते आणि सर्वजण आनंदाच्या शिखरावर आरूढ होतो. 1996 साली गुरुपौर्णिमा आली. सकाळी स्वामीजींनी आपलं जीवन पुष्प गुरु माऊलींच्या चरणातून जागून घातलं आणि सर्वांना मातेला ते आपल्यासाठी ठेवून गेलं. स्वामीजींच्या जाण्यामध्ये आपल्यालाच कोसळलं, पण जाण्याआधी त्यांनी संप्रदायाची संपूर्ण जबाबदारी स्वामी मकरंदनाथांच्या समर्थ हातांमध्ये सोपवली होती. मकरंदनाथांनी नंतर सर्वांना सावरलं, आधार दिला. केंद्राचे सर्व कार्यक्रम 4 उंचीवरून जसेच्या तसे चालू राहिले. एकीकडे स्वामीजींकडे तरुण वर्ग येत गेला, बालचंद्र वाढू लागले, छोट्या मुलांना घडवण्याचं काम उत्तम प्रकारे सुरू झालं. तरुणांसाठी वेगवेगळी युवा केंद्र स्थापन झाली. दोन्ही तरुण ध्यानात अग्रेसर होत आहेत. स्वामीजींनी अनेक वयस्कर लोकांनाही मानसिक आधार दिलाय, त्यामुळे तेही अंतरिस्वस्थ झाले आहेत. दरमहा सोहम साधना मिळावे होत आहेत. स्वामीजी आणि सर्व मार्गदर्शक पंकज दादा, मिलिंद दादा, सुनील दादा यांचे सत्संग, प्रवचन सर्व साधकांच्या मनाचा ठाव घेत आहेत. स्वामी माधवनाथांकडे केवळ एकच नव्हे तर अनेक विवेकानंद आहेत याचा साधक विश्वाला परिचय होतो आहे. गेल्या वर्षी गणेशपुरम ही मंडळाची स्वतःची वास्तू तयार झाली. त्यात केंद्राचे कार्यक्रम अत्यंत उत्तम प्रकारे सुरू आहे. मिस्टर रघुमेनच्या मूर्तीमुळे तिथे जेव्हा पंढरपूरचा प्रश्न येतो तर भुगाव सावध आश्रम हा जेव्हा आपलं पावसच झालं आहे. तीन दिवसांचं शिबिर, त्यात मिळणारा स्वामी सहवास, आनंद, साधनेमुळे येणारा उत्सव अगदी सहजपणे प्राप्त होतो आहे. स्वामीजीही आनंद यात्रेवर नियमितपणे घेऊन जातात. अच्छा अच्छा इस्तिकाऱ्यावरून साधक असतात. प्रत्येक समिती उत्कृष्ट व्यवस्था ठेवते. पंढरपूर पावस कुठेही आनंद यात्रा असो, सर्व वातावरण अत्यंत शिस्तबद्ध आणि भावपूर्ण असतं. आनंद यात्रेत विठ्ठलाचं दर्शन घेताना स्वामीजीच्या अनुरूप अभंग देऊन त्यावर निरूपण करतात. दर्शन घ्यावं याचा तो जणू व्यस्तपाठ करत असतो. उत्तम भाव निर्माण झाल्यामुळे दर्शन कसं घ्यायचं, समर्पित कसं राहायचं हे समजतं. स्वामीजींच्या अनुषंगिक साधना केंद्रांमुळे ध्यान साधना उत्तम तऱ्हेने घडून शांती आणि समाधानाची वृद्धी होते आहे. आज 4-5 वर्षांपासून US मध्येही टेलिफोनिक केंद्र सुरू आहे. येथील उत्साही साधक पुण्यातील केंद्रांचे कार्यक्रम तयार करतात. प्रत्येक बूथ आपापल्या घरात म्हणजे हजारो मैलांवर बसलेला असतो. अशी अनेक कुटुंबे आणि पुण्यातील स्वामी मकरंदनाथ किंवा पंकज दादा, नितीन दादा, सुनील दादा कोणीतरी जॉईन होतात, कार्यक्रम ऐकतात, मार्गदर्शन करतात, आशीर्वादही देतात. अनुषंगिक साधनेचा लाभ साधकाला जसा पुण्यात होतो त्याप्रमाणे येथेही होतो आहे. स्वामीजींच्या प्रेरणेने परदेशातही भक्तीच अजेंडा उंच उंच सरकतो आहे. स्वामीजींनी लावलेल्या बीजाचा हा गटवृक्ष झालेला आहे. भारतात तर तो वृक्ष बहरून आलेलाच आहे, पण सर्व साधक विश्व त्यात सामावले आहे. त्याची बहरलेली मोगऱ्याची फुलं आता US मध्ये सुद्धा पडत आहेत. स्वामी माधवनाथांनी आनंद अनुभवणीचं स्वप्न पाहिलं, अद्वैत बोध पाठणाचं स्वप्न पाहिलं, ते स्वप्न आज सत्य झालं आहे. या सर्व कार्यात स्वामीजी बरोबरच माहिती ते मजुराताईंचा वाटाही फार मोठा आहे. तेव्हाही आठवणींची बसुरी फुलं त्यांच्या दोघांच्याही चरणांवर राहते. हरिओम सत्सत.
काकूंचंही मनोगत खरंतर संपूत नाही असं सगळ्यांना वाटत असेल. या अत्यंत सुंदर अशा मनोगतानंतर आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. पुण्याच्या आपल्या केंद्रातली या महिन्याची मध्यवर्ती कल्पना आहे प्रेमभाव. हा प्रेमभाव कोणाबद्दल ठेवायचा तर आपल्या सारख्या साधकांच्या आयुष्यात प्रेम म्हणजे जी डोळ्यासमोर उभी राहते ती स्वामीजींची मूर्ती. हे प्रेम ज्यांनी अनुभवले त्यांना इतर प्रेमाला आपल्या आयुष्यात थावा द्यावा असं जरूर वाटतच नाही. गेल्या महिन्याच्या केंद्रात आपण आपल्या प्राणप्रिय स्वामीजींचा 54वा वर्धापन दिन सोहळा साजरा केला. ते करत असलेल्या आपल्यावरच्या प्रेमाची जवळ एक छोटीशी करत फेड आणि पुढचे केंद्र म्हणजे जुलैचे केंद्र आपण सर्व शिष्यगण आकृतीने ज्या दिवसाची वाट पाहत असतो असा गुरुगुरु पौर्णिमेचा उत्सव. या सगळ्याचे औचित्य साधून आज आपण ज्ञानेश्वरीतील 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानदर्मी केलेल्या गुरुनमनातील एक ओळी सेवेसाठी घेणार आहोत. ही ओळी अशी आहे, प्रेमाचे हे भांगारे निर्वाळवून मुकुरे लेहवू सुकुमारे पदेतिये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात प्रेमरूपी शुद्ध सोन्याची नुपुरे करून ती त्यांच्या म्हणजे सद्गुरूंच्या सुकुमार चरणांना लेवू म्हणजे घालू. ज्ञानेश्वरीतील ज्ञानेश्वर महाराजांची भाषा अत्यंत गोड हळूवार अशी आहे. आधीच महाभारत कथा व्यास महर्षींनी अतिशय सविस्तर आणि खूप उंच अशा प्रकरणावर नेऊन दिली. त्यामध्येही एखाद्या कुंदनात हिरा ठेवावा अशा पद्धतीने मधूनच श्रीमद भगवद्गीता त्यांनी लिहिली. नारायण स्वरूप भगवान श्रीकृष्णांनी नररूपी अर्जुनाला जो उपदेश केला तो म्हणजे ही टीका. त्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी आपली उत्तुंग प्रतिभा वापरून केलेले भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी सगळं कसं मधून. हे भाष्य समजून घेण्यासाठी आपलं मन तसं हळूवार करावं लागतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळूवारपणे चित्ता आणूया. ही जर कथा आपल्याला अनुभवायची असेल तर आपल्याला पण अति हळूवार बनलं पाहिजे. कारण ज्ञानेश्वर महाराज जेव्हा आपल्या सद्गुरूंचं वर्णन करतात किंवा त्यांचं नमन करतात तेव्हा त्यांची प्रतिभा, त्यांचे शब्द तेवढे उंच जातात की त्यांनी दिसेनाच सोडतात असं काहीतरी अवघड चिंतन करायला जाताना झालं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात प्रेमाचे भांगारे, भांगार म्हणजे सोनं, प्रेमाला सोन्याची उपमा दिलेली आहे, प्रेमरूपी सोन्याची नुपुरे. आपण पाहतो की लौकिक जीवनामध्ये काही शिकायचं असेल शाळेमध्ये कॉलेजमध्ये तरी आपल्याला एखाद्या शिक्षकाची गरज लागते. परमार्थामध्ये तर सगळंच अदृश्य, अव्यक्त आणि सूक्ष्म, ते शिकायला सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे. परंतु हे ज्ञान असं आहे की या सगळीकडे मानवी आयुष्यात मिळवायचं असं काही राहतच नाही. त्यामुळे ते ज्ञान मिळवलेले सद्गुरू जेव्हा ते शिष्याला दान करतात त्यावेळी शिष्याच्या मनात अत्यंत कृतज्ञतेशिवाय काही राहतच नाही. त्यामुळे गुरु शिष्यांचं प्रेम हे एका अलौकिक पातळीवर जाऊन पोचत. प्रेम हे नेहमीच रेसिप्रोकेटिव्ह असतं. भक्त भगवंतावर प्रेम करतो का भगवंत भक्तावर? ज्ञानदानी गीतेत सांगितले नसलेले अनेक भाव ज्ञानेश्वरीमध्ये टिपलेले आहेत. पहिल्या अध्यायात अर्जुन आपण का लढणार नाही याची अनेक उदाहरणे देतो. एक पूर्ण तत्वज्ञानस्थच भगवंतासमोर उभं करतो. तर ज्ञानेश्वरीतला अर्जुन मात्र म्हणतो की तुझी अंतराय होईल तसं सांगे आमचे काय उरेल, येणे दुःखे ये कुठेल सुसगीन कृष्णा. मी जर हे युद्ध केलं तर मला तुझा अंतराय होईल आणि तुला जर मी अंतर हो तर माझ्या आयुष्यात काय घर उरेल, दुःखानी माझं हृदय विदीर्ण होऊन जाईल. भक्ताचं भगवंतावरचं प्रेम हे असत असत. सद्गुरू आपल्याला दुरावतील ही कल्पनाच किती असह्य करणारी आहे. पण हे समजू शकत की सद्गुरूचे अनंत उपकार असताना शिष्य सद्गुरूंवर असं मनापासून प्रेम करतो. तर सद्गुरू त्यांचे आपल्या शिष्यावर असणारं प्रेम हे खरोखरच अनाकलनीय असत. आपण असं काय केलं आहे की स्वामीजी आपल्यावर एवढं प्रेम करतात? ज्ञानोबा अर्जुनाच्या सारख्याच म्हणजे भगवंताचं वर्णन करताना म्हणतात देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, ते सारथ्यपण पार्थाचे करी तू असे, पायी तू पाठीशी घातला आपण पुढा राहिला, तेने पांचजन्य वास पुरीला अवली. त्या महाभयंकर अशा युद्धात भगवंतांनी अर्जुनाला पाठीशी घातला आणि आपण पुढे येऊन त्याचं सारथ्य करत राहिले. त्याला वाचवण्यासाठी शस्त्र हातात्म करण्याची आपली प्रतिज्ञा सुद्धा प्रसंगी त्यांनी मोडली. खरोखरच अद्भुत असं प्रेम. 11व्या अध्यायात अर्जुन भगवंतांना विचारतो की हे प्रभू मी ते विश्वरूप पाहणे शक्य आहे असं जर तुला वाटत असेल तर मला त्या रूपाचं दर्शन करा. अर्जुन असं विचारायचाच अवकाश. जे रूप कधी तुम्हाला दाखवले नव्हते ते स्वामीजींच्या भाषेत सांगायचे म्हणजे धारदिशी भगवंतांनी दाखवले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरविले पाखरून ऐसे नभोले, या परी क्रीडामृगही तैसा नसले, तैसे दैव येथे सुर वाढले ते जाणव नाहीये. अर्थाचे दैव त्याला किती म्हणून अनुकूल झाले आहे ते काही कळत नाही. पुढे ते म्हणतात हा कोपे की निवांतूस आहे, हा रुसे तरी गुजरवीत जाय, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. अर्जुनासारख्या सत्शिष्याचं गुरूंना वेळ लागलं नाही तरच नवल आहे असं हे अलौकिक प्रेम. ज्ञानेश महाराज म्हणतात प्रेमाचे भांधारे निर्वाळून नुपुरे. सद्गुरूंच्या पदकमलांवर कैजळ घालायचे असतील तर ती मी प्रेमरूपी सोन्याची करून राहील. पण त्यापुढेही जाऊन ते म्हणतात की ती प्रेमरूपी सोन्याची नुपुरे शुद्ध करून निघाली. अंतःकरणाच्या शुद्धतेला इथे अंतोनात महत्व आहे. सद्गुरू शिष्यावर असं अनकंडिशनल लव म्हणजे तशाची की अपेक्षा न करता प्रेम करत असतात. कारण शिष्याकडून त्यांना मिळवायचं असं या जगात काही नसतं. परंतु आपण मात्र आपला हक्क काही न राखता प्रेम करायला जेव्हा शिकू तेव्हा हा परमार्थ आपल्याला सहजच साधेल. अर्जुनासारखं सत्शिष्य होणं किंवा तसं होण्यासाठी मनापासून प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. स्वामीजींच्या चरणी मी असा आशीर्वाद मागतो की तुमचा अंतराय होईल वर्तन आमच्या हातून कधीच घडू देऊ नका. तुमच्या प्रेमाचे आम्ही सदैव भुकेले आहोत. हरिओम तत्व. यानंतरच्या दोन चरणांवर तत्पत्र अभिजित ब्रह्मे आपलं चिंतन सादर करेल. अभिजित हो करतो परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस
परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। प्रिय माते भांगारे निर्वाण नुपुरे लेवे भूसु कुमारे तदे दिए। अब यहाँ व्यक्ति अब अभ्यास करत आहोत आपली दशा म्हणाला तसे या महिन्यातली मध्यवर्ती कल्पना ही प्रेमभाव आहे। त्याचबरोबर पुढच्या महिन्यात आपल्यासाठी दिवाळी असणारी जी गुरुदुर्दैव आहे त्या अनुषंगाने आपण प्रेम या संकल्पनेचा अभ्यास या उभीद्वारे करत आहोत। त्याचबरोबर म्हणाला की प्रेमभाव म्हणजे काय हे त्यांनी शिष्याचं गुरुद्वार असणार प्रेम आणि त्याचंही पुढे गुरुंच शिष्यावर असणारा प्रेम या अंगाने केला। ही जी ओळी आहे प्रेमाचे निभागारे निर्वाळे नुपुरे लोगो सुकुमारे तरी दिये ही 15 अध्याय सुरुवातीला ज्या गुरु नमनाच्या वेळ्या आल्या आहेत त्यामध्ये आलेली आहे। हा सर्व या सर्व वेळ्या इतर हा सारा विषय युक्त गोड आहे। त्याने माधवराव म्हणत असत की ज्ञानेश्वर यांच्यात गोड आहे तर ह्या आणि अशा ठिकाणी या त्याच्या वाक्याची अधिक प्रकारच्याने जाणीव होते। अगदी हृदयाला भेटणाऱ्या अशा या ओळ्या आहेत। गुरुविषयी बोलताना ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिभेला अगदी उदाहरण येत असत। गुरुंचं गोरवे आहे हा त्यांचा आणि काही नाही तरी आपला असा कॉमन विषय आहे। पुढच्या महिन्यात ही गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे या विषयाचे अभ्यास करणं हे पहिल्या भाग्याचं आहे आणि अत्यंत आवडीचं असं आहे। या ओव्या जरी नुसत्या वाचल्या ते अत्यंत आल्हाददायक अशा ओव्या आहेत। ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी म्हणतात की खेचाना ती मनी माणूस सात्विका दापाना याची आपल्याला इथं प्रसिद्धी होते। या तेव्हा प्रत्येक गुरुदेवाच्या ओव्या वाचताना त्याचा वाचा करता प्रत्यय होतो तसंच तर आपण त्यावरती समजून समजू म्हणजे चिंतन वाचन मनन असं केलं तर किंवा तोंडावरील वेळ आला त्याचा त्याचा अनुभव यायला तरी राहणार नाही। आपल्या परमभाग्याने त्याच्याही पुढे जाऊ हा सर्व विषय आपण गुरुमुखातून ऐकला आहे। त्यांनी मतदारांनी फेब्रुवारी आणि मार्च 2014 मध्ये आदसेवन अर्चन सत्य आणि दास्य या मंत्रीवरती एकत्रित प्रवचन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी जे निरूपण केले त्याच्या अंतर्गत या ओळ्यावरचे अत्यंत बहारदार असं प्रवचन केली होती। या ओळ्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी एका प्रकारे मानस पूजा बांधली आहे। अशाच प्रकारची पूजा त्यांनी 13 अध्याय आचार्य पासनम याच्यावरती व्याख्यान करतानाही मांडली आहे। 13 अध्यायातील 385 पुढच्या मध्ये त्याला म्हणतात आणि अभ्यंतरिलीयेकडे प्रेमाचे तयारे श्री गुरुचे उपरे उभाती ध्यानी हृदय शुद्धीची आवारी आराध्यू तो निश्चल गृहकरी मग सर्व भावेची परिवारी आपण होय त्या चैतन्याची आ पोवई माझी आनंदाची आरावी श्री गुरु लिंगाधारी ध्यानामृत असं दोन्ही ठिकाणी जर आता पाहिलं तर अत्यंत एका वाक्यात आपल्याला आढळते। त्याला अर्थात त्याला म्हणतात प्रेमाचे तयारी म्हणजे अत्यंत प्रेमाने आणि हृदय शुद्धीची आवारी म्हणजे हृदयभूमी अत्यंत शुद्ध पवित्र करून स्वामीजींनी हृदय त्याचा इथे अर्थ कसा करायचा त्याच्यावरती प्रवचन करताना म्हटलं होतं की योगाच्या परिभाषेतील हृदय म्हणजे त्याचा मोठ्या आकाश किंवा कष्टाचा आकाश म्हणतो आणि भक्तीच्या भाषेतील हृदय इथं दोन्ही अभिप्रेत आहेत असं स्वामीजी त्याचा निर्वाळा दिला होता। तर ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे जाऊन हा पूजेची उपकरणही आपण स्वतः होतो अशा त्याचं निरूपण केलंय। आपण आपल्या प्रसंगी मानस पूजा ही फार फार तर बाहेर आपण करतो तशी फक्त मनात आज अशी आपण करतो तर यावर चित्रण करताना असं वाटलं की ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी मानस पूजेला अत्यंत उंचीवर नेऊन ठेवलं आहे। आपण फार फार अशी पूजा ज्ञानेश्वर महाराज करू लागत अथवा गुरु करू लागत असं वाटलं तर त्यानंतर असं विचारायला ही आपलं ध्येय आहे आपल्यालाही अशी पूजा करली पाहिजे आणि ती सहज आज होत राहील असा प्रयत्न करायला पाहिजे आणि यासाठी आपल्याला गुरुप्रतिष्ठ मार्गाने विश्वासपूर्वक साधनात करत राहायची आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सुकुमारे कधे ज्ञानेश्वर महाराजांनी नुसती कधी असं म्हटलं नाही तर ते सुकुमारे कधी असं म्हणतात. आपल्या पायाला कोणी सुकुमार म्हणत नाही हार फार जर तरच म्हणत असू तर तेच त्या सुकुमेला उपाहतात. ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत प्रेमाने सुकुमार कधे असं म्हटलं आहे. आपण सर्वांनी असे त्याने माधवनाथांचे तसेच नकरंद्रनाथांचे सुकुमार करण्याचे दर्शन घेतलं आहे त्याला लोकांना विचार आहे त्यामुळे सुकुमारे सभे ही काय त्याची काही भूस कल्पना आपल्याला आहे तर हा वर्णन तयार झाला तर त्या सर्व गोव्याचा जर कर्मितार्थ आपल्याला समजून घ्यायचा असेल तर ह्या सगळ्या व्यवस्थेची पहिली उभी आहे आता अनुभव आहे आपले अवभाव येऊन या आले ही समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. याच्यावरती स्वामीजींनी आता या एका शब्दावरती अक्षर प्रवचन केलं होतं आणि पहिल्या ओळीवरती दोन तीन अशी प्रवचन केली होती आणि त्याचबरोबर आपल्याकडून त्या ओळीवरती अनुशासित साधनही करून घेतली होती. त्यावर ही ओळी पाहिली तर हिंदीची ओळी आहे ती सगळं दिसत बाकीच्या सोहळ्या नक्की करायची. चौथ्या अध्याच्या शेवटी इथे लोक आलेला आहे ब्राह्मण ही प्रतिष्ठा आहे प्रतिष्ठा आहे असा ज्ञानेश्वर महाराजांचा इथे भाव आहे आणि असा दृढ विश्वास ठेवला तरच ही होवी म्हणजे पहिली होवी आणि आपण अभ्यास करत आहोत ती होवी त्याचा काही त्रास आहे. पहिल्या वेळेस देखील जे शब्द आले आहेत पैसे पावले तर पावले भरवण्यासाठी हे प्री कंडिशन आहे आणि ती प्री कंडिशन आहे भले संस्था वेगळे होते म्हणजे अत्यंत परिशुद्ध असं झालेलं हृदय आणि हे जर हृदय आपल्याला परिशुद्ध करायचं असेल तर आधी ते सगळे अध्याय इंटरनलाइज झाले पाहिजेत म्हणजे ज्ञान विचार समजून तो स्मरणात राहिला पाहिजे. कर्म करताना तो करता आहे ही भावना राहिली पाहिजे. आल्याचा आदर्शाचा तो टाकून कर्म झाली पाहिजे. ध्यानाने बाहेरचे विषय बाहेरच ठेवून आज अनुभव घेतला पाहिजे. ध्यानाचा अगदी जवळ गेला पाहिजे आणि हे सगळं गुरुलाही तर गुरुच्या ठिकाणी ते परमात्मा आहेत असा भाव म्हणजे गुरु गुरुच्या ठिकाणी आनंद सर असं व्हायला पाहिजे. जसं मंदिरीने सुरुवातीला म्हटलं तर प्राणाचा भक्त होऊन आहे असं झालं पाहिजे. याने काय होईल तर भावभावना म्हणजे अंतःकरण चित्त मन आणि अहंकार हे शुद्ध होईल म्हणजे सर्व जीवन शुद्ध होईल. यासाठी विवेक आणि वैराग्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे असाव्या म्हणतात तरी गुरुदावी या वाटा एवढ्या विवेक विवेक तीर्थकथा दोन्ही बळकथा बुद्धी साधे खरं तर सर्वात सोपा उपाय याच्यावरती जाताना ऐकला असतो म्हणजे स्वामीजींना अभिप्रेत असं जीवन करायचं. तसं जर आपण जगलो तर ही पावलं सहजच आज अवजीवना होतील. ही पावलं जी आहेत ती स्वामीजींनी सांगितलं की सद्गुरूंचा बोध रूपी पावलं आहेत ज्यांना आले बघू सुकुमारे झाले हे तर ही पावलं सद्गुरूंची बोध रूपी असतील तर ही आपण त्यांना आपण जाणार कशी ही पैलजण तर ही पैलजण सद्गुरूंच्या उद्देशाच्या रूपाने असतील म्हणजे ऐक शिष्या गोष्टीं प्रवर्म ते पूछे आहे ती ब्रह्म अशी असतील तर त्या पावसाचा आपण त्यांचं घाणार करणं. त्यावरती स्वामी भक्तांना निरूपण करताना म्हणाले होते की ज्या बोधरूपी पावलांना लिहायचं असेल तर ते प्रेमाने करायचे त्या पावलांना सामरस्य रूपी अलिंगन द्यायचे त्या बोधाचा अनुभव घ्यायचा. परत वेळाव्या अध्यातल्या रोगीचा आधार घ्यायचा असतो त्या कार्यक्रमात की तामर अज्ञाती रस सोये अखंड अर्पित उजाए आपण भराया होय गुरु तो लिंग अशा या वचनाचा आधार घेऊन या कुमार पौलांना की आपण सामरस्य रूपी पंचळ राहण्याचा प्रयत्न करावा आणि हे हा आपला प्रयत्न यशस्वी करावा अशी मी स्वामीजींचा सर्व प्रार्थना साध्य करतो आणि इथे थांबतो. हरिओम.
अभिजीतच्या चिंतनानंतर सतत सौ सुप्रिया करणे एक अभंग सादर करेल. मोठ्या स्वामीजी म्हणत असत चार पाच प्रवचन म्हणजे एक अभंग, त्याचा प्रत्यय आपल्याला या अभंगातून येईल. सुप्रिया
ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.
प्रेम तुझी साक्षी दत्त
तर निघतच मिळणार असं असतं किंवा शांती कर्मामधलं कर्म झाल्यानंतर मिळणार तेही तसं लगेचच मिळणार असं असतं. आपण कर्म करताना सावध राहण्याचा प्रयत्न करूया. कारण अन्नमार्ग असल्यामुळे हा आपल्या सगळ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला ध्यान चांगलं होतं, त्याच्या वेळेला ते चांगलं होत नाही आणि आपल्या मनाची खोड अशी आहे की चांगल्या न झालेल्या गोष्टी आपण जास्त आठवत राहतो. आणि सद्गुरु किंवा संत मात्र आनंदाच्या गोष्टी आठवत राहतात. त्यामुळे व्यग्रता झालं की त्यांना सहजच स्थिती प्राप्त होते. पण त्याविरुद्ध आपल्याला मात्र दुःखाचं क्षण किंवा चांगल्या न झालेल्या गोष्टी आठवण्याची आपणच आपल्याला सवय लावल्यामुळे व्यग्रता मात्र वाढत राहतो. तर ही अडचण आपल्या सर्वांची आहे आणि तीच आपल्याला सोडवायची आहे. म्हणून उद्या मला धामाला बसायचे आहे आणि माझं धाम खरंच स्वामीजींच्या कृपेने चांगलं राहावं अशी प्रार्थना करूनच आपण कर्मात उतरावं. ती साधारणता जर आपण बाळगली आणि मोठ्या प्रमाणे जर कर्मामध्ये उतरलं तर व्यग्रता कमी होण्याकरता म्हणून आपल्याला त्याचं पकडून म्हणून उपयोग होईल. आता थंडीच्या व्यक्ती आहे की मन व्यग्र झालेलं आहे, त्याला काही करता येत नाही, त्याच्यावरचा एक उपाय आपण बघितला. आता धर्माच्या बैठकीत साक्षी वृत्ती आपल्या ठिकाणी म्हणजे सकाळच्या मागच्या राहिलेला असतो. रोज जो धर्माला प्रामाणिकपणे बसतो त्याचा हा प्रश्न आहे. पण ध्रुवमध्याच्या ठिकाणी कल्पलेलं असतं आणि त्यात या दोन्ही व्यतिरिक्त दुसरी एक वृत्ती आपल्या मनोराज्य करीत आहे असं वाटतं. असं आहे की रामकृष्ण परमहंस म्हणत असत की जगणे जेव्हा पाण्यावर जातात दोघी तुझी मिळून जातात, दोनच्या अन्न घेऊन जातात आणि पाणी भरून येताना त्यांच्या पाठवतीला त्यांनी घरातनं नेलेलं एखादं लकडूही असतं. हे सगळं करत असताना अन्न एकावर एक रचून जेव्हा त्या मुलाला बरोबर घेऊन पैकीला नसतात तेव्हा एक लक्ष पायाखाली पाटा पोचत नाही, दगड पोचत नाही याच्या कडे असतं. दुसरं लक्ष भरून घेतलेलं पाणी सांडत नाही याच्या कडे असतं. तिसरं लक्ष कडेवर घेतलेल्या लक्षाकडे असतं आणि चौथ्या लक्षाने त्या तुझ्या घरात काय, माझ्या घरात काय, त्याचू काय म्हणतो, त्याचा काय म्हणतो, मला काय म्हणतो तेही ठरवत असतात. म्हणजे एकाच वेळेला आपलं मन तुमच्या ठिकाणी राहू शकतं हे आपण पाहतो आहे. ध्यानाला बसताना आपण सद्गुरूंच स्मरण जर केलं, नंतर महाराजांनी चांगल्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की ते जर आपण एकाग्र अंतर करण तर रवी हा करण शब्द रवीकडे वापरायचा. तत्र काग्र मन कृत्वा यथे पुष्टून दिवस्त्रिया या श्लोकावर निरूपण करताना ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणतात तर आपण एकाग्र अंतःकरण करणे तर करता करणे सद्गुरुस्मरण. सद्गुरुस्मरण ही फार महत्वाची गोष्ट आहे. ते की स्मरत आणि आदरे सदाईवर तात्विक धरे जर काठिण्य विरळ आपण भावायचो दसताना अशी आपली मनाची स्थिती आहे. त्यांचं स्मरण केल्या केल्या आत्ताच जर आपलं केंद्र झालं मंदिरांनी जे सांगितलं नवी मैत्रिणी श्रीहरी प्रसिद्ध आहे. दोन जर कर्म करत असताना नवी मैत्रिणी श्रीहरी प्रसिद्ध आहे या दोन्ही बरोबर जर आपण रुंदी घालत राहिलं आपण बघितलं की मन अनेक ठिकाणी राहू शकतं. तर ते कर्म करत असताना ते जर आपण लक्षात ठेवलं तर महत्वाचं असं आपलं हे निरूपण मंदिरीचं झालं. संत महात्मा कशा पद्धतीने मन आपलं सभावतात किंवा दाखवतात ते एकत्र दिसतं. म्हणून कर्म करत असताना व्यग्रता कमी होण्याकरता नरकर्मी आदर सदाईव सात्विक धरे जर काठिण्य विरळ अहंभावाचे तर अहंभावाचं कठीण करा विरघळवण्याचं काम स्वामीजींचं स्मरण आपल्याला करून जातं. मोठ्या प्रेमाने जरी ज्ञान वेगळं असेल तर त्या वेगळ्या पेक्षा आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेऊ. वेगळं जर असेल तर मोठ्या कामून देऊ. अनुदिन अनुदाभ पाटन राम राया परम दिन दळाया निरती मोह माया असं सर्व मन माझे नावरे आवरिता तुझे गुण क्षीण होतो भावरे भाव आता असं पद्धतीने मोठा अकांत मानदोष आपण स्वामीजींचं स्मरण करावं. तर त्या स्मरणामध्ये वेगळ्या संपूर्णची ताकद आहे. म्हणून त्याचं स्मरण आदर सकाळी साधवी केलं जवळ प्राधान्य गुरु आपण भावायचं असं करून मग वैराग्याचे आधार कसं जिथे विषय दौड्याने बाहेर तरुणी प्रचंड सुंदरपणे
शिल्लक राहतो की मी साक्षी भाव धरून घटलेलो आहे
आणि मी पासून भाव मात्र राखू शकत नाही. ही एक जाणीव तिथे असतो. त्या जाणीव आहे माझी मन सोहम भावे मीन. येऊन आत्मसुखाचा अनुभव अतिंद्रिय प्रभाव हे किंवा एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे श्री सच्चिदानंद श्री हरी दर्शन घडवणूक. आपण एक सर्वजण माझ्या सतत आपण सर्वजण लक्षात ठेवू की हे जे आपले स्वरूप आहे जे प्रथम वेद्य आहे तो प्रकाश आहे. त्याच्या प्रकाशामध्ये खर तर आपल्या मनाचा हा चाललेला संकल्पना आपल्याला जाणवतो आहे. ते तत्व जर ब्रज राहिला नसेल तर हे काहीच बदलू शकत नाही. म्हणून ज्या दिवशी अतिशय व्यग्रता होऊन आपलं ध्यान अशा पद्धतीने होत नाही असं लक्षात येईल त्यावेळेला एक विचार आत्तापण स्वतःच निर्माण करावा की माझ्यामुळे तर या मनाला काही विषय संकल्प आहे. मी या मनाला कधी देणार आहे स्वामीजी जसं म्हणतात तर त्याचं नडुजे राहून प्रयत्न त्या नडुजे राहून जा.
As you refresh your code, city or area code and local number. To call the United States or Canada, enter the number 1, area code, and the number. Please enter the number you want to reach followed by the pound key. Enter the country code, city or area code, and local number. To call the United States or Canada, enter the number 1, area code, and the number. You have 12 hours, 42 minutes. Sorry, the number you have reached is not in service. Please check the number.
Hello?
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 हॅलो गौतम, मला वाटतं काका डिस्कनेक्ट झाले.
हा माझं काका डिस्कनेक्ट झाल्यावर येत होत. तू येशील
का म्हणजे काकांना?
कॉल चालू आहे ना?
हो हो, म्हणजे तू येते का परत काकांना? मला वाटतं म्हणजे काकांना परत
येईल.
आवाज येतोय. हॅलो. हा काका, आपल्याला आता किती वेळ आहे? बरं काका, आपण 10 मिनिटं पुढे. उशिरा गेलोय पण आपण 10 मिनिटं उशिरा चालू केल्यामुळे तुम्हाला जेवढा वेळ घेता येईल तेवढा तुम्ही घ्या.
आपण असं बघत होतो की व्यक्तीने मन एकलं होऊन आतमधून किंवा त्याच्यामध्ये स्थिर करणं हे आपलं जाणीवेवरच अवलंबून आहे. हे जी शुद्ध जाणीव आहे या शुद्ध जाणीवेकडे जर आपलं लक्ष गेलं तर काही काळापुरतं ते टर्ब्युलंट झालेलं मन शांत व्हायला मदत होत. रोज उत्तम ज्ञानाचा अनुभव घेईल तीही थोडी एक अवास्त अशी अपेक्षा आपण बाळगायला नको. कधीतरी चांगलं होईल, कधीतरी कमी दर्जाचं, कधीतरी नकळत दर्जाचं ध्यान घेईल असा सर्व टप्प्यांचाही अनुभव असतो. तर जेव्हा चांगलं ध्यान होतं तर चांगल्या ध्यानाने मात्र आपल्या मनाला एक प्रकारचा विश्वास निर्माण होतो की मी काय करू शकतो. अशा पद्धतीने जर आपण ही ध्यानाची प्रक्रिया परत समजून घेतली तर संदेश म्हणत तसं ती जी तिसरी वृत्ती आहे ती जी मनोराज्य करीत राहते ती जी दोतावस्थानाने निर्माण होते. स्वामीजी म्हणतात की पहिल्यांदाच वृत्ती उठली तर ती तिथल्या तिथं तडून द्यायला पाहिजे. ते ऐकलं तरी अनुभवायचं करून मिळण्याकरता मात्र रोज बसावं लागतं आणि आपण सर्वजण बसत असल्यामुळे हा प्रश्न आपल्या अगदी जिव्हाव्याचा असा आहे. समर्थांनी असं म्हटलेलं आहे एकांती उपयुक्त ठेवताय तेथे ते समजायला घ्यावे अखंड घ्यावे तांडावे प्रबंधनाशी मन आणि आपलं श्वास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेवढे श्वास शांत होतील तेवढं मन शांत होईल आणि जेवढं मन शांत होईल तेवढं आपलं श्वास सुद्धा स्वाभाविकरित्या शांत होता. म्हणून ध्यानाला बसताना सुरुवातीची प्रार्थना मनाभावे म्हटल्यानंतर स्वामीजींचं स्मरण केल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या महायात्राचं स्मरण केल्यानंतर आपण आपलं श्वास नियंत्रित करावे. 21 सहस्र सांगते जपा नेमून गेली ते अजपा विचार पाहता श्रोता सकळ काही मुखी नासिकी असे जे प्राणे तयासी अखंड येणे जाणे असं समर्थांनी ध्यानाबद्दल म्हटलं. तर ज्ञानेश्वर महाराजांचं आपण बघितलं तांडून दक्षिण राम प्राणापान सम प्राण आणि अपान यांना सम करून इत्यासी जो मदामी करती या श्वासावर मनाला घेऊन आपण पुढ्या दाखवलं जायचं आहे. सुरुवातीचे परिसा सो चांदिकाभम अखंड चालू सोहम सोहम याचा विचार पाहता कधी प्रस्तावला तो सोहम आपण करायला पाहिजे. स्वामीचे जसं म्हणतात तसं नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत कल्पना करायची आहे की आतमधनं ते श्वास आपण घेतो आहोत आणि त्याच्यावर ते असं मनातल्या मनात म्हणायचं ते क्षणभर थांबायचं ते थांबणं फार महत्वाचं आहे. मोठ्या स्वामीजींकडे दुकाना एक व्यक्ती आहे जी 80 वर्षाचा आजोबा होतो तर माया अंबुताई जगरांकडे स्वामीजींचं सोमवारी प्रवचन होत आहे मातृस्मृती ग्रंथालयामध्ये बँगलोरावर. तर या व्यक्तीने ते प्रवचन ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी दुकानात येऊन स्वामीजींचं तिथे रडायला लागले. स्वामीजींचं लक्षात येईल की एवढी वृद्ध व्यक्ती का बरं रडतो म्हणून स्वामीजींनी चौकशी केली तर ते असं म्हणाले की मी प्रत्यक्ष गंधर्वनगर महाराजांकडनं अनुग्रह घेतलेला आहे आणि काल तुम्ही जी ध्यानाची पद्धत सांगितली तीच मला श्री महाराजांनी सांगितलेली होती. स्वामीजींना सुद्धा आश्चर्य वाटलं तर म्हणजे मग का बरं तर म्हणजे मी गेली 40 वर्ष न चुकता रोज एके ठिकाणी बसून हे करतो आहे तर तुम्ही जर समाधान म्हणून सांगितलं आनंद जो सांगितला तो मात्र मला प्राप्त झालेला नाही. स्वामीजी म्हणजे मला बसून जाता आणि बसल्यानंतर स्वामीजींच्या असं लक्षात आलं की श्वास घेतल्यानंतर सोडायचा आहे ही व्यक्ती क्षणभर थांबत नाही. म्हणून स्वामी मी त्यांना असं विचारलं की तुम्ही आठवण पहा तुम्हाला असं सांगितलं होतं का. बरंच आठवून त्यांनी सांगितलं हो श्री महाराजांनी मला क्षणभर थांबायला सांगितलं होतं. स्वामीजी म्हणलं मग तेवढी एक गोष्ट सोडल्यामुळे 40 वर्षाच्या साधनाने खरंतर तुम्हाला हे असमाधान प्राप्त झालेलं आहे. ही जर सुट्टी ना तर प्रतिबंधकर महाराज तुम्ही होऊन गेला असतात. जमाजमस्यम गमनादि शून्य विभूत गीतम विमुरापहारम कशाम ते रूपम जनांतरस्थम मनी लोचनी श्रीहरी प्रोचिता. म्हणून त्यास घेतल्यानंतर कसं होतं जगड आहे आज काही होत नाहीये हे चिंतन केल्यामुळे या बारीक बारीक गोष्टी आपल्याकडनं सुटण्याची शक्यता राहते. म्हणून अतिशय शांत राहून गणिता सो चंदर थांबणं चांदिता थम अखंड चालो सोहम सोहम बसल्यानंतर चांदून दक्षिण वाम म्हणजे मध्य मधला श्वास खरं तर त्यांनी जे अनुभवाच्या वेळेला हा श्वास घ्यायला शिकवतात ते घेऊन आपण आपलं मन त्या श्वासावर ठेवून सुद्धा त्याच्यामध्ये म्हणतो आहे. अर्थात ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरुद्ध आणखी वस्तू खूप उंच जाऊ शकते. तसं तात्विक भावाने सद्गुरूंच्या स्मरणाने हलकं झालेलं मन या श्वासाने तिला त्याच्यापर्यंत करत जाऊ शकतं आणि मग ते तिथे फिरवून राहू शकतं. म्हणून ते करून एक श्वास असा झाला की त्याने मन तिला त्याच्यामध्ये झालेलं आहे ते तिथेच ठेवलेलं आहे आणि मग आता श्वासावरचं लक्ष आपण काढून घेतलेलं आहे. आता त्या त्याच्या नैसर्गिक पद्धतीने चालू राहील तर आपण मात्र आपण त्या मनाकडे शांतपणे लांबून पाहत राहू. ही खरं तर ध्यानाची प्रक्रिया आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण परत त्याचं एक रिफ्रेशर कोर्स सारखा जो समजून घेतो आहोत. ज्ञानेश्वर महाराजांचं पुढे म्हणतात की रथ तसं सकळ भगवानी गंगा समुद्री मिळे मग एकच वेगळं निवडून नव्हे अनेक निघत नदी नाले या सगळ्यांना घेऊन गंगा नदी जशी समुद्राला मिळते आणि मिळाल्यानंतर मग कोणाचीच एंटिटी राहत नाही तसे अनेक विध विचार आपल्या श्वासावर एकत्रित करून आपण सुद्धा त्याच्यामध्ये येऊन तिथे त्यांना सोडून देतो आहोत. आता त्या वेगवेगळं करता येत नाही. तैसी व्यासनांतरांची निवंचना आतंकी तारुख अर्जुना जेवळी गगने लवो मना सवने जे सवन म्हणजे हा अंतर्सवन जगातलं जो आपण श्वास घेत असतो त्याला धरून जर आपण आपलं मन सुद्धा त्याच्यामध्ये नेलं आणि ते सुरू केलं तर या अनेक विधवृत त्या आपणच खरं तर निर्माण केलेल्या आहेत. पहा ना आदल्या दिवशी वेगळं असलेलं मन कपाळाच्या मागच्याला दिला ते कोणाला कळलं बरं. स्वरूपानंद म्हणायचे की मी पापी आहे मी अज्ञानी आहे मी साधना करत नाही हा सगळा काढा वापरायला लागला त्यानंतर तिकडे म्हणत असं थांबलं आणि माझं ध्यान आज चांगलं झालं माझा धाव आज खूप वेळ टिकला हे सुद्धा कोणाला कळलं बरं. या दोन्ही वृत्ती ज्याला कळतात तो या दोन्ही वृत्तींपासून वेगळा आहे पण जे आपल्याला पटत नाही चांगलं झालं की आपल्याला बरं लागतं नाही झालं की आपल्याला दुःख होतं या दोन्ही कडे काही काळ पक्षीप्राणी बघायला आपण जर शिकलो तर मात्र हळूहळू या अभ्यासामध्ये आपण स्थिरवू. वितर्क बाधनं प्रतिपक्ष भावनं असं एक योग सूत्र आहे. जर अतिशय वेगळ्या पद्धतीने हे होत असेल तर आपण घेऊन सद्गुरूंबद्दलचा प्रेम भाव आपण त्यावेळेला निर्माण करावे त्यावेळेला आपण विचार नको की हे सुद्धा विचारच आहे तर ध्यान काय आपण करतो तर योग सूत्रकार असं म्हणतात वितर्क बाधनं जे वितर्क आहेत आपलं ध्यान मोडणारे जे आहेत अडथळा करणारे जे आहेत त्यांना बाध आणण्याकरता प्रतिपक्ष भावना त्याच्या विरुद्ध चांगले विचार आपण निर्माण करावे. सगळ्याची जिथे आपला संघ झाला तिथे आपण या मुद्द्याला आलो मकरंदनाथ जसं सांगतात की मणिभर अंगला स्पीड देणारा जसा त्याचा मालक असतो तसं आपण आपल्या मनाला स्पीड देणारे असतो. आपणच मनाला गतिमान करतो आणि तो जसं त्याचं ही सर्कल कम्प्लीट झाली की परत हाताने जर थांबवतो तसं परत साक्षी मृत्यूवर येण्याकरता आपण आपलं मन शांत करायला परत प्रवृत्त होतो. हा खेळ नेहमी चालू असतो, हे चालूच गणित आहे. कधीतरी अतिशय उत्तम भाव निर्माण झाला तर त्या दिवशी होणारं ध्यान आणि कधीतरी वेगळं असेल तर त्या दिवशी होणारं ध्यान या दोघीतील तफावत जाणणारे आपणच असतो. त्या आपल्याकडे जर आपण लक्ष ठेवलं त्या जाणीवे माझी मन छोट्या सोहन धावे येईल ही जी शुद्ध जाणीव आहे त्या ठिकाणीच आपण आपलं मन ठेवायचा प्रयत्न करावा. सच्चिदानंद श्री हरी दर्शन घडे नित्य. मला असं वाटतं की आपल्याला दिलेल्या वेळात आपण हा बऱ्याचसा मोठा विषय समजायचा प्रयत्न केला. तर आपण सर्वजण मिळून गुरु पौर्णिमेच्या पूर्व संध्याला स्वामीजींची अशी प्रार्थना करू की आम्ही करत असलेलं हे ध्यानाचे जे प्रयत्न आहेत ते तुम्हाला अपेक्षित असलेल्या समाधानापर्यंत आत्मस्वरूपाच्या प्रतीपर्यंत आमचे नेणारे नवो अशी तुमच्या जणी प्रार्थना करू. मला वाटतं गौतम आणखीनच त्या हृदयात पुढे गेलं.
हो ना, पण आम्हाला खूप आनंद झाला आहे तुमचं हे सगळं उत्तर ऐकून आणि मंगेचा प्रश्न पण खूप छान होता, त्याचा सगळ्यांनाच आम्हाला खूप फायदा होईल. आता जे जण जॉईन झाले तर ते आपल्याला आता नमस्कार करतील. मी एक एक नाव वाचतो, ऍक्च्युली माझ्याकडे खूप कमी नावं लिहिलेली आहेत आज, तर आपणच आपलं नाव सांगून आपण काकांना नमस्कार करूया.
कॉन्फरन्स सर्वप्रथम तर कॉन्फरन्स कॉलबद्दल जे काय त्या काही बोलल्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की देर आर 21 पार्टिसिपंट इन दिस कॉन्फरन्स. म्हणजे हे मला जरा आज आश्चर्यच वाटलं की नवीन या ब्रिजवर त्यांनी ऑलरेडी पार्टिसिपंट सांगितलं.
हो, जेव्हा आपण जॉईन होतो तेव्हा आधी किती आहे ते सांगतात, तर त्यामुळे माझं 21 लाईन पण आता इथे आहोत सगळेजण आणि मला वाटतं प्रत्येक लाईनवर कदाचित एक दोन जण पण असतील. तर सर्वात प्रथम मी काका तुम्हाला नमस्कार करतो. त्यानंतर मंगेश मस्कर आणि उन्मेश देशपांडे एका लाईनीवर जॉईन झालेत. मंगेश आहे
पंकजा, नमस्कार करतो.
नमस्कार करतो पंकजा. त्यानंतर अदिती दलगर
नमस्कार करते.
मंजिरी आणि रोहन जेंडवाले
नमस्कार करतो.
काय करतो काका?
तुम्ही खूप काम झालं.
हो काका, नमस्कार.
त्यानंतर ऐश्वर्या धर्माधिकारी आणि तिचे आई वडील आणि केदार पण आहेत.
पंकज काका आपण तर जरा नमस्कार करतो.
नमस्कार करतो.
अभिजित आणि सुप्रिया बर्ने
नमस्कार करतो.
दिग्विजय रावराणे
नमस्कार करतो. बऱ्यापैकी दिग्विजय आवाज होतो.
अमित वजे
संदेश करता नमस्कार करतो.
यानंतर जे कोण जॉईन झालं ते आपापली नावं सांगतील का एक एक करून?
मी विद्या देशपांडे नमस्कार करते.
मी मधुरा भावे असते, मी माझे बाबा पण आले तिथे. मी नमस्कार करतो पंकज दादा.
मधुरा बाबांनाही नमस्कार सांगा.
पंकजा रोहित बोलतोय, आई वडील पण सगळ्यांकडून नमस्कार करतो.
नमस्कार.
मनुष्य को
यानंतर आपण सर्वजण जुलैच्या पहिल्या रविवारच्या केंद्रात परत एकदा भेटूया.